नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज सिक्कीम पुलिसांक प्रतिश्ठीत राष्ट्रपती पुलीस ध्वज भेटयलो. सिक्कीम हे देशातले 15वे राज्य आनी ईशान्य भारतातले 3रे राज्य जाका हो पुरस्कार फावो जाला. ह्या वेळार तांणी नागरीक केंद्रीत आनी दुर्बळ घटकां वांगडा संवेदनशील रावपाचे आवाहन पुलीस दळाक केला.
व्यवस्था को अधिक सिटीजन फ्रेंडली बनाए जाना चाहिए ताकि सामान्य लोग बिना भय के अपनी समस्या दर्ज करा सके. महिलाओं, बच्चों और कमजोर वर्गों के प्रति संवेदनशील व्यवहार को भी प्राथमिकता देनी चाहिए. साइबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉड, हैकिंग और डीप फेक जैसी नई चुनौतियां सामने आ रही. इन नई चुनौतियों से निपटने के लिए पुलिस को लेटेस्ट टेक्नोलॉजी, साइबर सिक्योरिटी और डिजिटल इन्वेस्टिगेशन में दक्ष बनाना होगा.
उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन फाल्यां सावन कर्नाटक, गोंय आनी केरळच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसतले. फाल्यां ते कर्नाटकातल्या बंगळुरात आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशनाच्या 45 वर्साच्या सुवाळ्यात वांटो घेतले. उपरांत ते दावणगिरीतल्या युनिव्हर्सिटी BTD कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या अमृत महोत्सवी सुवाळ्यात वांटेकार जातले. 30 तारखेक ते पणजेंत गोंयच्या राज्यस्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात वांटो घेतले. उपरांत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफीक भेट दितले. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळान सुरू केल्ली नवी ऑनस्क्रीन मार्कींग प्रणाली ही चड पारदर्शकता सुनिश्चित करपाच्या हेतान एक प्रगतशील साधन आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगला. नवी दिल्लीत CBSE अधिकाऱ्यां वांगडा बसके उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी सांगले,
को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार NTN कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परिक्षा UG 2026 खातीर सुधारित तारखा आनी प्रवेश कार्डा जाहीर केल्यात. NTAच्या म्हणण्याप्रमाण आता 31 मे, 6 जून आनी 7 जून दिसा परिक्षा जातली. 31 मेक थारायल्ल्या परिक्षेक हाजीर रावपी उमेदवारांक प्रवेश कार्डा जारी केल्यात. 6 आनी 7 जून दिसा जावपी परिक्षेचे प्रवेश कार्ड बेगीनूच जारी करतले अशें NTAन सांगलां. भारतातल्या कष्ट करपी शेतकारांच्या सतत यत्नाक लागून देशात फावो तो अन्नधान्य साठो आसा अशें शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. नवी दिल्लीत खरीप हंगामा खातीर राष्ट्रीय शेती परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. 2 दिसांच्या परिषदेत येवपी खरीप हंगामा खातीर धोरणाचेर विचार करपाचो हेतू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओंपली. वीर सावरकरांचे शौर्य आनी देशभक्ती सदांच लोकांक प्रेरणा दितली अशें तांणी समाज माध्यमावेल्या संदेशांत म्हणला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हांणी आयज लोकभवनांत राज्यपालांच्या सचिवा कडेन आपलो औपचारीक राजिनामो सादर केलो. 136 परस चड आमदाराच्या आदारान आपल्या सरकाराक विधानसभेत पुराय भोवमत आशिल्ल्यान नामनिर्देशीत मुख्यमंत्र्याक पदभार स्विकारपाची विनंती तांणी राज्यपालांक केल्या. कुर्बानीची परब ईद उल अदा म्हळ्यार बकरी ईद आयज देशभर धर्मीक उमेदीन मनयतात. हे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक परबी दिल्यात. भारतीय जनता पक्षान आयज 3 राज्यां आनी राष्ट्रीय राजधानी दिल्ली खातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणुकीची घोषणा केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी उदेंत दिल्लीचो खासदार आनी केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा हांकां दिल्लीचो, डॉ अर्चना गुप्ता हांकां हरियाणाचो आनी केवल सिंग धिल्लण हांकां पंजाबचो नवो भाजप अध्यक्ष म्हूण नेमणूक केली. जाल्यार डॉ अभिषेक देवराय हांची त्रिपुरा भाजपाचो अध्यक्ष म्हूण नेमणूक केल्या. खेळ. सिंगापूर ओपन बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोट्या गटात भारताच्या PV सिंधू हिणें उपांत्य फेरयेत पावल घाला. तशेंच सात्वीक साईराज रांकी रेड्डी आनी चिराग शेट्टी हांची जोडी दादल्यांच्या डोट्टी सर्तीत उपांत्य फेरयेत पावल्या. हवामान. भारतीय हवामान खात्यान उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भात खर उश्णतायेच्या ल्हारा खातीर रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार।